नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. मोटेगावकर यांच्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलिसांकडून पर्दाफाश. 4 संशयितांना अटक. बीड जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या घटनांत 2 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू. आणि उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. नीट पेपरफुटी प्रकरणात आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं कालपासून लातूर इथं आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या आरसीसी कोचिंग क्लासमधल्या कागदपत्र आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी सुरू केली आहे. मोटेगावकर याच्या 12वीत शिक्षण घेणाऱ्या आणि यंदा नीट परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज लातूर इथं आरसीसी क्लासेसमोर निदर्शनं केली. मोटेगावकर संचालित आरसीसी क्लासच्या 1,000 विद्यार्थ्यांची फी परत करण्यात यावी आणि त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची शासनानं दक्षता घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्मनियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही न्यायालयानं दिले. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं आज दिली. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्त मेजर जनरल भुवनचंद्र खंडूरी यांचं आज निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंडूरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पुणे विमानतळावरून 3 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये 2 महिला आणि 1 अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते पुणे विमानतळावरून आसामच्या गुवाहाटी इथं जाण्याच्या प्रयत्नात होते. मागच्या 10 महिन्यांमध्ये पुण्यातून 97 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अधिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक प्रकरणी धुळे पोलीस दलाच्या सायबर पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत 4 संशयितांना अटक केली आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून थेट वसई इथं सुरू असलेले बनावट कॉल सेंटर देखील उघडकीस आणलं. वेगवेगळ्या बँक खात्यांमधील तब्बल 1,19,00,000 रुपये गोठवून ते फसवणूक झालेल्या तरुणाला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आलं आहे. या अभियंत्याची तब्बल 3,14,99,891 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक तसंच खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. आज पहाटे ही घटना उघडकीस आली. 6 महिन्यांपूर्वी याच तलावात निष्णात जलतरणपटू विश्वनाथ बुरांडे यांचा मृत्यू झाला होता. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या 12 वर्षांच्या मुलाचा आज गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1,652 वाड्यांमध्ये 706 टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. राज्यात आज अकोला इथं सर्वाधिक 46.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 44.1, बीड 43.3, छत्रपती संभाजीनगर इथं 43.4 तर धाराशिव इथं 42.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात वर्धा अमरावती आणि अकोल्यात आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर नागपूर आणि यवतमाळसह मराठवाड्यात हिंगोली नांदेड जिल्ह्यांना आज उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणतः 8 ते 9 जून दरम्यान मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्व मशागतीची आवश्यक कामं तातडीनं उरकून घ्यावीत असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी केलं आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाला कथितरित्या होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ आज बीड इथं पंचायत समिती कार्यालयाला टाळे लावून डफ वाजवत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं उद्या 20 मे रोजी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या रुग्णांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवावीत तसंच गरज भासल्यास सदर विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या युवकांसाठी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना ड्रोन पायलट परवानाही मिळणार आहे. इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावा असं आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदी काठावरच्या गावातली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेत शासनानं जायकवाडी धरणातून या गावांसाठी पाणी सोडण्याला मान्यता दिली आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी याबाबत पाठपुरावा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. मोटेगावकर यांच्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलिसांकडून पर्दाफाश. 4 संशयितांना अटक. बीड जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या घटनांत 2 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.